नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. लोकशाही व्यवस्थेत संसदीय समित्यांचं स्थान महत्वपूर्ण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. सेवा सुशासन आणि गरीब कल्याणच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षात अल्पसंख्याक समुदायाचं सक्षमीकरण. एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध. महामंडळाला 4 वर्षात फायद्यात आणण्याचा प्रयत्न करू, परिवहन मंत्र्यांची ग्वाही. बनावट 7-12 उतार्यांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जालन्यात 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. आणि इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 2 डावात भारताला उपहारापर्यंत 159 धावांची आघाडी. आता सविस्तर बातम्या. लोकशाही व्यवस्थेत संसदीय समित्यांचं स्थान अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत संसदेच्या अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. अंदाज समितीच्या माध्यमातून सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवलं जातं असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
डायनामिक तरीके से काम करने वाली अगर कोई कमेटी है तो वो प्राकलन कमेटी है, क्योंकि ये कमेटी लगातार हमारे बजट में जो बजट एस्टिमेट्स है उसको किस प्रकार से उसकी मांग की गई, क्या वो मांग सही थी, क्या उसका खर्चा ठीक से हो रहा है, ये सारी चीजें ये एस्टिमेट कमेटी देखती है और एक प्रकार से इस पूरी प्रक्रिया के ऊपर अंकुश रखने का काम एस्टिमेट कमेटी के माध्यम से होता है.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिषदेत बोलताना विकासासाठी खर्च केला जाणारा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, संसदेच्या अंदाज समितीचं काम यासंदर्भात खूप परिणामकारक ठरतं असं मत व्यक्त केलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या परिषदेत अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत. उद्या या परिषदेचा समारोप होत आहे. सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून देशात गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन घडून आलं आहे. आकाशवाणी तुमच्यासाठी गेल्या 11 वर्षात सरकारनं प्रमुख क्षेत्रात केलेल्या कामकाजाची माहिती घेऊन येत आहे. आजच्या भागात केंद्र सरकारनं अल्पसंख्याक समुदायाचं सक्षमीकरण आणि संधी आणि सुधारणांबाबत केलेल्या कामकाजाबाबत जाणून घेऊयात.
गेल्या दशकात सरकारनं अल्पसंख्याक समुदायाचं जीवनमान उंचावण्यासाठी अनेक निर्णय घेतले. यामध्ये शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांचा विकास यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाच्या माध्यमातून 18,400 कोटी रुपयांचे विविध प्रकल्प राबवले. तसंच राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 2.5 कोटी लाभार्थ्यांना 752 कोटी रुपये हस्तांतरित केलेत. सरकारनं सांस्कृतिक आणि समुदाय विशेष कार्यक्रमांवर भर दिला आहे. हज यात्रेकरूंसाठी हज सुविधा ऍपच्या माध्यमातून सुलभता प्रदान केली. पारदर्शकता आणि सुशासनासाठी ऐतिहासिक वक्फ कायदा 2025 लागू केला. तसंच उम्मीद पोर्टलच्या माध्यमातून वक्फ संपत्तीच्या डिजिटल व्यवस्थापनाची तरतूद करण्यात आली. याशिवाय सरकारनं बुद्धिस्ट विकास योजना, जिओ पारसी तसंच विविध समुदायांच्या संस्कृती जतनासाठी आणि सामुदायिक कल्याणासाठी विविध निर्णय घेतले आहेत.
गेली अनेक वर्ष सातत्यानं तोट्यात असलेली एसटी महामंडळाला येत्या 4 वर्षात फायद्यात आणण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करताना बोलत होते. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अखेर एसटी महामंडळाचा संचित तोटा 10,000 कोटींपेक्षा अधिक झाल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. या तोट्यामागे बसची कमतरता, अनियमित भाडेवाढ, अवैध वाहतूक यासारखी कारणं असल्याचं श्वेतपत्रिकेत नमूद आहे. दरवर्षी 5,000 बसची खरेदी, इलेक्ट्रिक तसंच सीएनजी एलएनजी आधारित बसचा समावेश, महामंडळाच्या जागांचा पीपीपी तत्वावर विकास, अपघातांचं प्रमाण कमी करणं यासारख्या पर्यायांचा समावेश श्वेतपत्रिकेत आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज जालना इथल्या जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनीला भेट देत निवासी क्रीडा प्रबोधिनीची आतापर्यंत झालेल्या प्रगतीची माहिती जाणून घेतली. क्रीडा प्रबोधिनीची वाटचाल निर्विवादपणे चालू ठेवण्यासाठी निधी देण्याचं आश्वासन भुसे यांनी यावेळी दिलं. साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक डॉ सुरेश सावंत यांचा आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते सावंत यांना त्यांच्या निवासस्थानी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं. मनपाचे अनेक अधिकारी तसंच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
नांदेड जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीनं स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या 1532 गावातल्या स्वच्छतेची तपासणी होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिली. त्या आज नांदेड इथं बोलत होत्या. या सर्वेक्षणात गावातील स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असून वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयांचा वापर, दृश्यमान स्वच्छता, ओला सुका कचऱ्याचं वर्गीकरण, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन यासह अन्य घटकांची पाहणी करण्यात येणार आहे. तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा इथं महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाअंतर्गत उमेद अभियानाअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी हिरकणी महिला खरेदी विक्री उत्पादन गटाची स्थापना केली आहे. वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या या व्यवसायातून 12.5 लाख रुपयांची उलाढाल होऊन 12,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. या उत्पादक गटाच्या महिलांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली.
आमचा जो गट आहे तो शेतकऱ्यांना कसा फायदा करून देता येईल यासाठी प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांची जे येण्या जाण्याचे भाडे वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करण्यासाठी त्यांना बाहेरच्या पेक्षा कसं कमी दरात खत बियाणे अजून लागणाऱ्या काही वस्तू त्या कशा पुरवता येईल याचा प्रयत्न करत आहोत आणि याचा फायदा शेतकऱ्यांना झाल्यामुळे तेही खूप आनंदित आहेत.
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखी दिंडीचं आज बीड जिल्ह्यात स्वागत करण्यात आलं. शिरूर कासार इथं ग्रामस्थांनी पालखी दिंडीचं फटाके आणि ढोल वाजवून मोठ्या उत्साहात स्वागत केलं. नागरिकांनी दर्शन घेतल्यानंतर नाथांची पालखी रक्षणभुवन इथं नेण्यात आली. दरम्यान आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर यात्रेला जाण्यासाठी बीड जिल्ह्यातून 150 बसची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती विभागीय नियंत्रक अनुजा दुसाने यांनी दिली. लातूर इथं केंद्रीय राखीव पोलीस दल CRPFच्या प्रशिक्षण केंद्रात आज पोलीस शिपायांच्या 31व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ पार पडला. या तुकडीत एकूण 89 प्रशिक्षणार्थी आता केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या देशभरातील विविध ठिकाणी रुजू होणार आहेत. CRPFचे पोलीस उपनिरीक्षक तथा प्राचार्य अमीरुल हसन अन्सारी यांनी प्रशिक्षणार्थी शिपायांचं अभिनंदन केलं. जालना जिल्ह्यात बनावट 7-12 उतार्यांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भोकरदन तालुक्यात जानेफळ गायकवाड इथं त्यावर खोटा सोयाबीन पीक पेरा दाखवून शासनाची सुमारे 1.2 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी 10 जणांविरुद्ध फसवणूक आणि अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी भारतीय संघानं उपहारापर्यंत 3 गड्यांच्या बदल्यात 153 धावा केल्या आहेत. आता भारतीय संघाकडे 159 धावांची आघाडी झाली आहे. KL राहुल 72 तर ऋषभ पंत 31 धावांवर खेळत आहेत. गुजरातमध्ये भूज इथं होणाऱ्या राष्ट्रीय वरिष्ठ महिला हँडबॉल स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या सायली वैभव किरगत यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत भूज इथं 28 जून ते 3 जुलै दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. हिंगोली इथं जिल्हा आणि सत्र न्यायालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये उद्या न्यायिक अधिकारी वकील कर्मचारी आणि पक्षकार यांच्यासाठी आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश TS अकाली यांनी केलं आहे. पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावं असं आवाहन महावितरण बीड विभागाचे कार्यकारी अभियंता सुबोध डोंगरे यांनी केलं आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वीज यंत्रणेशी संबंधित खबरदारी घ्यावी असं डोंगरे यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला नसल्यानं अद्याप पेरणीची घाई करू नये असं आवाहन नांदेडचे जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ नीलकुमार येतवडे यांनी केलं आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत सरासरी 59 मिमी पावसाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकशाही व्यवस्थेत संसदीय समित्यांचं स्थान महत्वपूर्ण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षात अल्पसंख्याक समुदायाचं सक्षमीकरण. एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध. महामंडळाला 4 वर्षात फायद्यात आणण्याचा प्रयत्न करू, परिवहन मंत्र्यांची ग्वाही. बनावट 7-12 उतार्यांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जालन्यात 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. आणि इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताला उपहारापर्यंत 159 धावांची आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.